विविध भारती पुणे, प्रशांत जाधव सादर करत आहे पुणे वृत्तांत. जनगणना 2027 अंतर्गत महाराष्ट्रासह राज्य आणि दिल्ली महानगरपालिका क्षेत्रात स्वगणनेचा कालावधी काल संपला आणि आजपासून घर यादी आणि गृहगणनेचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. या टप्प्याअंतर्गत 16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणक माहिती संकलित करण्यासाठी किंवा नोंदवून घेण्यासाठी घरोघरी भेट देतील. सरकारनं अधिसूचित केलेल्या 33 प्रश्नांची माहिती मोबाईल एप्लिकेशनद्वारे संकलित केली जाईल. ज्यांनी स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांच्या एसईआयडी द्वारे त्यांनी भरलेल्या माहितीची पडताळणी प्रगण करतील. जनगणनेद्वारे घेण्यात येणारी सर्व माहिती पूर्णतः गोपनीय राहणार असून जनगणनेच्या अधिनियमानुसार नागरिकांनी प्रगणकांना माहिती देणं अपेक्षित आहे. पुण्यातील बाणेर इथं महापालिकेच्या सहकार्यानं पीपीपी तत्वावर आपुलकी मेडिकल केअर सेंटरतर्फे अत्याधुनिक कर्करोग रुग्णालय उभारण्यात आलं आहे. 150 खाटांची क्षमता असलेल्या या रुग्णालयात शासकीय दरात उपचार उपलब्ध होणार आहेत. एकंदर 165 कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या याचं लोकार्पण होणार आहे. पुणे महापालिकेच्या मालमत्तांना नाव देण्याच्या प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. नव्या नियमानुसार रस्ते, चौक आणि उड्डाणपुलांच्या नामकरणासाठी संबंधित प्रभागातील सर्व 4 नगरसेवकांची संमती आवश्यक राहणार नसून 4 पैकी 3 नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या असल्यास नामकरणाचा प्रस्ताव मंजूर करता येणार आहे. या निर्णयामुळे 4 सदस्यीय प्रभागात एखाद्या नावाला एका नगरसेवकाचा विरोध असला तरी उर्वरित 3 सदस्यांच्या संमतीवर सत्ताधारी पक्षाला आपल्या पसंतीचं नाव देणं शक्य होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या काटकसरीच्या आवाहनाला प्रतिसाद देत पिंपरी चिंचवड महापालिकेत दर गुरुवारी नो व्हेईकल डे पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची घोषणा महापौर रवी लांडगे यांनी सर्वसाधारण सभेत केली. महापालिकेच्या विविध कामांसाठी अधिकारी आणि पदाधिकारी महापालिकेची किंवा खासगी वाहनं वापरतात. काही वाहने भाडेतत्वावर देखील घेण्यात आली आहेत. मात्र नो व्हेईकल डेच्या दिवशी अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी पीएमपी, मेट्रो यांसारख्या सार्वजनिक वाहतूक सेवांचा वापर करावा असं आवाहन लांडगे यांनी केलं आहे. पुणे शहर तहसील कार्यालयात 18 मे रोजी लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या लोकशाही दिनामध्ये नागरिकांनी त्यांच्या समस्या आणि मागण्यांसंदर्भातील अर्ज लेखी स्वरूपात सादर करण्याचं आवाहन पुणे शहराच्या तहसीलदार स्मिता माने यांनी केलं आहे. आज आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन साजरा होत आहे. शाश्वत भविष्यासाठी प्रकाश ही यंदाच्या या दिनाची संकल्पना आहे. भौतिक शास्त्रज्ञ थिओडर मेमन यांनी 1960 लेझरचा पहिला प्रयोग केला. त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 16 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन म्हणून साजरा केला जातो. प्रकाशाच्या अभ्यासानं पर्यायी ऊर्जा स्रोत, जीवनरक्षक वैद्यकीय साधनं, उपचार तंत्रज्ञान आदी क्षेत्रांमध्ये प्रगती साधली आहे. त्या पार्श्वभूमीवर युनेस्कोनं वैज्ञानिक सहकार्य अधिक दृढ करण्याचं तसंच शांतता आणि शाश्वत विकासासाठी प्रकाशाच्या शक्तीचा अधिकाधिक उपयोग करण्याचं आवाहन केलं आहे. यंदा पुण्यात 22 ते 24 मे 2026 दरम्यान 6वा मराठी चित्रपट महोत्सव रंगणार आहे. शिवाजीनगर इथल्या ई स्क्वेअर चित्रपटगृहात याचं आयोजन करण्यात आलं असून प्रेक्षकांसाठी तो विनामूल्य खुला असणार आहे. एका खासगी मनोरंजन रेडिओ वाहिनीच्या माध्यमातून याचं आयोजन करण्यात आलं आहे. यंदाच्या महोत्सवात समकालीन चित्रपटांसोबतच काही अजरामर क्लासिक चित्रपटांचं विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. याशिवाय दिग्दर्शक आणि कलाकारांशी संवाद तसंच विशेष चर्चासत्र देखील आयोजित करण्यात येणार आहेत. गायन, वादन आणि नृत्य या कला प्रकारात पूर्णवेळ शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुण्यातील गांधर्व महाविद्यालयामार्फत गुरुकुल निवासासाठी इच्छुक विद्यार्थ्यांची निवड चाचणी 8 जून 2026 रोजी महाविद्यालयात होणार असून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 12 जून 2026 पासून निवासाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठीचे अर्ज गांधर्व महाविद्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत उपलब्ध असतील. अधिक माहितीसाठी 72 76 18 12 76 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन उपप्राचार्या परिणीता मराठे यांनी केलं आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार नैऋत्य मान्सूनने भारतात अधिकृतरित्या प्रवेश केला असून तो अंदमान आणि निकोबार बेटांवर दाखल झाला आहे. मान्सूननं अंदमान समुद्रासह बंगालच्या उपसागराचा काही भाग व्यापला असून अंदमान बेटांमध्ये जोरदार पावसाची नोंद करण्यात आली आहे. यंदा नैऋत्य मान्सून केरळात नेहमीपेक्षा लवकर दाखल होण्याची शक्यता आहे. साधारणपणे 1 जूनच्या सुमारास केरळ किनारपट्टीवर पोहोचणारा मान्सून यंदा 26 मे रोजी केरळात धडक देऊ शकतो असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र अधिक सक्रिय झाल्यानं मान्सूनच्या वेगात वाढ झाली आहे. हवामान. पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान 40 तर किमान तापमान 23.7 दशांश अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्या देखील याचप्रमाणे तापमान राहण्याची तसंच आकाश दुपारी निरभ्र राहून संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.